स्तोत्र संहिता अध्याय 111। परमेश्वराची स्तुती करा। सरळ जनाच्या सभेत आणि मंडळीत मी परमेश्वरास अगदी मनापासून धन्यवाद देईल। परमेश्वराचे कार्य महान आहेत। जे सर्व त्याची आवड धरतात ते उत्सुकतेने त्याची प्रतीक्षा करतात। त्याचे कार्य ऐश्वर्यशाली आणि वैभवशाली आहे आणि त्याचे न्याय पण सर्व काळ टिकून राहते। त्याच्या आश्चर्यकारक गोष्टी आठवणीत राहतील असे त्याने केले। परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे। तो आपल्या विश्वास ठेवणाऱ्यांना अन्न देतो। तो आपला करार नेहमी आठवतो। त्याने आपल्या लोकास राष्ट्रांचे वतन देऊन आपली सामर्थ्याची कार्य दाखविली आहेत। त्याच्या हातचे कार्य सत्य व न्याय आहे। त्याच्या सर्व विधी विश्वसनीय आहेत। ते प्रामाणिकपणाने आणि योग्य रीतीने नेमलेले आहेत। ते सर्व काळासाठी स्थापले आहेत। त्याने आपल्या लोकास विजय दिला आहे। त्याने आपला करार सर्व काळासाठी ठरवला आहे। देवाचे नाव पवित्र व भीतीदायक आहे। परमेश्वराचे भय शहाणपणाची सुरुवात आहे। जे त्याप्रमाणे वागतात त्यास सुबुद्धी प्राप्त होते। त्याची स्तुती सर्व काळ टिकून राहील।